शांता शेळके यांना गीतलेखनाची सिद्धी लाभली होती. शांताबाई शेळके यांच्या गीतलेखनात विषयांची आणि छंदांची विविधता आहे, त्यात नाट्य आहे. ही विविधता कुठेही कृत्रिमता येऊ न देता शांताबाईंनी अगदी अलगद झेलली. प्रसंगातलं नाट्य व्यक्त करताना त्यांची गीतरचना कुठेही नाटकी झाली नाही. आपल्याच नादात वाहणाऱ्या एखाद्या सुंदर झऱ्यासारखी शांताबाईंनी आपल्या गीतांच्या शब्दकळेची सहजता जपली. आधी संगीतकारांनी दिलेली चाल आणि ती घेऊन तिच्यावर रचलेलं गाणं असलं तरीही शांताबाई शेळके यांच्या रचनेतली ही सहजता कायम राहिली. मराठी लोकगीतांची परंपरा शांताबाईंनी पचवली होती. जात्यावरची ओवी असो की बैठकीतली लावणी असो, शांताबाई अगदी सहजपणे लिहून जात. संस्कृत श्लोकाचा आधार घेऊन शांताबाईंनी रचलेलं तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी हे लोकप्रिय गीत त्यांच्या शैलीच्या सहजतेचा साक्षात्कार घडवतं. ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा या गीतात त्या वास्तवाच्या भूमीवरून जादूच्या पंखांनी स्वप्नातल्या गावी नेतात. सजना का तरीला परदेस हे गीत लिहिताना त्या मीराबाईची शैली अशी आत्मसात करतात की आश्चर्य वाटावं. ही चाल तुरु तुरु किंवा तुझी सुरत मनात माझ्या भरली रे या गाण्यात लावणीचं लावण्य शांताबाईंच्या शब्दातून मोहरून येतं. मी डोलकर किंवा वादळ वारं सुटलं ग ही गाणी म्हणजे दर्यावरच्या कोळी गीताचं अस्सल वातावरण. तितक्याच सहजतेने काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी हा गझल त्या लिहून जातात. हे श्याम सुंदर राजसा मनमोहना हे नाट्य संगीताच्या अंगाने जाणारं गाणं लिहिताना शांताबाई जशा रंगून जातात तशाच बजरंग माझा भाऊ भीम माझा काका सांगून ठेवतो पुन्हा माझ्या वाटे जाऊ नका हे बालगीत लिहिताना त्या रंगून जातात. अशी ही विविधता आणि सहजता शांता शेळके यांच्या गीतलेखनाचं ऐश्वर आहे. असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे असं शांताबाईंनी म्हटलंय ते अगदी खरंय. त्यांच्या गीतांची सदैव सोबत आपल्याला लाभली आहे.
मनातला